नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आज संसदीय स्थायी समितीला भारत आणि पाकिस्तानच्या संदर्भात सध्याच्या परराष्ट्र धोरणातील घडामोडींबद्दल माहिती देणार आहेत. परराष्ट्र सचिव ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामाच्या घोषणेबद्दल समितीला माहिती देण्याची अपेक्षा आहे. भारताच्या हिंदी महासागर धोरणासंदर्भात तसंच सागरी सुरक्षेबाबत परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या प्रतिनिधींकडे असलेली माहितीही ते समितीला देणार आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये आज राजौरी आणि पूंछ या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली आहे. राजौरी जिल्ह्याच्या सीमावर्ती पट्ट्यात संशयास्पद हालचाली आढळल्याच्या वृत्तानंतर सुरक्षा दलांनी ही शोधमोहीम सुरू केली. तसंच पूंछ जिल्ह्यातील वनपट्ट्यात आणखी एक शोधमोहीम सुरू आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF आपल्या अर्थसहाय्य योजनेच्या पुढील टप्प्यासाठी पाकिस्तानवर 11 नवीन अटी लादल्या आहेत. या नवीन अटींमुळे IMF पाकिस्तानवर लादलेल्या अटींची एकूण संख्या 50 वर गेली आहे. पाकिस्तानच्या भारताबरोबरच्या तणावपूर्ण संबंधांमुळे योजनेच्या आर्थिक परराष्ट्र आणि सुधारणाविषयक उद्दिष्टांना धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे. नवीन अटींमध्ये 17,600 अब्ज रुपयांच्या नवीन अर्थसंकल्पाला संसदीय मान्यता, वीज बिलांवर कर्ज सेवा अधिभारात वाढ आणि 3 वर्षांपेक्षा जास्त वापर झालेल्या जुन्या कारच्या आयातींवरचे निर्बंध उठवणं यांचा समावेश आहे. श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं. या कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. उपमुख्यमंत्री पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. पवार यांनी श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार विक्रम काळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. श्री क्षेत्र परळी इथल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात 286.68 कोटी रुपयांच्या 92 विकास कामांना मान्यता दिल्याचं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितलं. मुंबईतील कर्जत नेरळ रोडवरील पाली भूतिवली धरणात 2 तरुण पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. काल संध्याकाळी कर्जतमधील पाली भूतिवली इथं सिंचन प्रकल्प पाहण्यासाठी हे तरुण गेले होते. पाण्याच्या खोलीची माहिती नसल्याने दोघेही आंघोळ करताना बुडाले. स्थानिकांच्या मदतीनं नेरूळ पोलिसांनी त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील मुला मुलींना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणाऱ्या परदेशातील शिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यासाठीची मुदत 6 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदत 17 मे रोजी संपली होती. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे यांनी केलं आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील मुलामुलींनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा असं आवाहन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाचे सहाय्यक संचालक DB क्षीरसागर यांनी केलं आहे. लातूर जिल्ह्यात 23 आणि 24 मे रोजी जिल्हास्तरीय आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क मैदानावर होणाऱ्या या महोत्सवात केशर, बदाम, हापूस, पायरी, लंगडा, तोतापुरी यासारख्या दर्जेदार आंब्यांची विक्री केली जाणार आहे. या महोत्सवात नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी RT जाधव यांनी केलं आहे. लातूर जिल्ह्यात काल विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील इंदरठाणा इथं वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर समसापूर गावातील शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे पावसाचं पाणी घरात शिरल्यानं संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे. दरम्यान राज्यात आजपासून 25 मे पर्यंत जोरदार पावसाचा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 21 तारखेपर्यंत सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI आशियाई क्रिकेट परिषदेच्या 2 प्रमुख स्पर्धांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुढील महिन्यात श्रीलंकेत होणारी महिला इमर्जिंग टीम आशिया कप यांचा समावेश आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10